बिईंग सिव्हिल इंजिनियर, मला माहिती आहे की जेसीबी काय असतं नेमकं, त्याचं काम काय असतं, पण याचं क्रेज ना लहान मुलांमध्ये सुद्धा इतकं जास्त असेल हे मला नव्हतं माहिती यार. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर महक लौट कर आ चुकी है आणि हे जेसीबी नेमकं काय आहे माहिती आहे का तुम्हाला?
हॅशटॅग जेसीबी की खुदाई.
क्या क्या पर ये है क्या?
हेच विचारलं होतं तुम्हाला की तुम्हाला जेसीबी काय आहे हे माहिती आहे का. आता इकडे मला कॉल आला होता मीराचा, काय म्हणते ती ऐकूयात.
हॅलो.
हां बोल मीरा.
हाय.
हाय, कशी आहेस?
छान आहे.
काय म्हणतेस, पाहिलंय का कधी जेसीबी?
जेसीबी पाहिलं ना.
काय वाटतं मग जेसीबी बघून की ते ट्रेंडिंग होऊ शकतो?
करून यशमुळे, यशला एकदा दाखवलं तर त्यांनी व्हिडिओ जेसीबीचा, मग तेच व्हिडिओ पाहायचा रात्री 12-12 वाजता उठून म्हणायचं पप्पा मला जेसीबीची व्हिडिओ दाखवून.
बापरे, म्हणजे खरंच जेसीबीच बघण्यामध्ये इतका इंटरेस्ट आहे लोकांना? नाही
कुठे आता बाहेर जाताना दिसली ना जेसीबी, पप्पा माझी जेसीबी चालली बघा म्हणते.
लहान मुलामध्ये स्पेशली जे बॉयज आहेत ना त्यांच्यामध्ये खूप गाड्यांचं क्रेज असतं, पण त्याच्यात जेसीबी सुद्धा तितकंच जास्त क्रेज आहे मुलांमध्ये. किती जास्त ट्रेंडिंग होते ना. एक इन्सिडेंट काय झाला, खासदार काय म्हणाले की जेसीबी बघायला जास्त लोक जातील एखाद्या सभेला जाण्यापेक्षा, याच्यावरनं काय ते जेसीबी ट्रेंडिंग व्हायला लागलंय. पण तुम्हाला माहिती आहे ना नेमकं जेसीबी काय असतं, आता ते सांगा मला माझ्या सोशल मीडियावरती. बाकी परत येईन तेव्हा मिस्ट्री स्टोरीचा आन्सर तुमच्यासाठी घेऊन येईन, त्याच्यासाठी इथेच राहा, कुठेही जाऊ नका. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजा.